ओके सुपर एट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण जरा त्रासाबद्दल बोलतो आहोत. एकूणच आपल्या कामामध्ये कधीतरी आपल्याला कोणीतरी त्रास देत, नको ना त्रास देऊ, नको ना नको ना. अरे माझा शो चाललाय, मी बोलतोय ना रेडिओवरती, असं नाही वाजवायचं मध्येच. ऐसा बीच में नहीं बजाने का, डोंट बीट इन बिटवीन. तुला कुठची भाषा कळते रे? एक काम कर, इथे येऊन बैस. सो मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण जरा त्रासाबद्दल बोलतोय. तो कॅमेरा बंद करणार आहे का, शूट का करतोयस हे सगळं? अरे मी बोलतोय रेडिओवर. सो तुमचं काम चाललेलं असतं आणि कोणीतरी तुम्हाला त्रास देत. हातवारे का करतोयस? नको ना रे. मी असं चिडत नसलो ना रेडिओवर, तरी चिडतो मी. आणि चिडलो की खूप काही करू शकतो. सो नको झालं. बोलू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फाईन. तुमच्या चाललेल्या कामामध्ये जर कोणी तुम्हाला असं डिस्टर्ब करत असेल तर प्लीज मला सांगताय. तुम्ही 6601935 माझा नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. खाकरून ये ना पूर्ण एकदा. बजाते राहू.